आकाशवाणी उपचार विभागाचे संचालक, दिल्ली पोलीस आयुक्त आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक उपस्थित होते. जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दूरस्थ पद्धतीने या बैठकीत सहभागी झाले होते. दुसऱ्या बैठकीत केंद्रीय गृहसचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक, राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे अर्थात एनएसजीचे महासंचालक, न्यायवैद्यकीय विज्ञान सेवा संचालक, दिल्लीतील न्यायवैद्यकीय विज्ञान प्रयोगशाळेचे मुख्य संचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गृहमंत्रालयाने या घटनेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे. दरम्यान दिल्ली, एनसीआर आणि पुलवामा इथं सुरक्षा यंत्रणांनी अनेक ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली आहेत. हरियाणाच्या फरीदाबाद इथं या महिन्याच्या 9 आणि 10 तारखेला टाकलेल्या छाप्यांमध्ये एकंदर 3000 किलो स्फोटकं, डेटोनेटर, टायमर आणि इतर बॉम्ब बनवण्याचं साहित्य जप्त केलं आहे. वाढत्या दबावाखाली संशयिताने दिल्लीतील कारमध्ये स्फोट घडवून आणला असावा अशी शक्यता तपास संस्थेने व्यक्त केली आहे. हल्ल्यामागील सूत्रधार यापेक्षा तीव्र स्वरूपाचा स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत होते असं संशयितांच्या चौकशीदरम्यान समोर येत आहे. सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. दिल्ली राज्य सरकारने गेल्या सोमवारी कार स्फोटातील मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल अशी घोषणा केली आहे. कायमचं अपंगत्व आलेल्या व्यक्तींना 5 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 2 लाख रुपये दिले जातील अशी माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात दिली आहे. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव लाल किल्ला मेट्रो स्टेशनचा प्रवेश आणि निर्गमन मार्ग पुढील आदेशापर्यंत बंद राहील अशी माहिती दिल्ली मेट्रो रेल प्राधिकरणानं दिली आहे. दिल्लीतील सध्याच्या परिस्थितीमुळे दिल्ली विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करण्यात आल्यानं प्रवाशांच्या चौकशीचा वेळ वाढला आहे. प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचं नियोजन करण्याचे आणि शेवटच्या क्षणी होणारी गैरसोय टाळण्यासाठी विमानतळावर नियोजित वेळेच्या आधी पोहोचण्याचे आणि सुरक्षा संस्थांना सहकार्य करण्याचं आवाहन दिल्ली विमानतळ प्राधिकरणानं जारी केलेल्या निवेदनात केलं आहे. दिल्ली कार स्फोटामागील कट रचणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिला. भूतानचे माजी राजा जिग्मे सिक्के वांगचुक यांच्या 70व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना थिम्पू इथं ते बोलत होते. आपण दिल्लीतील घटनेमुळे अतिशय जड अंतःकरणाने थिम्पूला आलो आहोत अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. भारत भूतान संबंध भावना, शांती आणि प्रगती या मूल्यांवर आधारित असल्याचं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी बोलताना केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतान दौऱ्यात आज थिम्पू इथं चांगली मिथांगमध्ये आयोजित कालचक्र सशक्तीकरण समारंभात सहभागी होणार आहेत. काल थिम्पूमध्ये मोदी यांनी भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतली. दोनही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज बोत्सवानाच्या राष्ट्रपती ड्युमा बोको गॅबोरन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान, ऊर्जा, कृषी, आरोग्य, औषधनिर्माण, संरक्षण यासारख्या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी असलेल्या नवीन संधींवर यावेळी चर्चा होणार आहे. राष्ट्रपती तिथल्या संसदेलाही संबोधित करणार असून भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत. बोत्सवानामधल्या ऐतिहासिक स्थळांनाही त्या भेट देणार आहेत. दरम्यान अंगोला दौरा संपवून बोत्सवानाला पोहोचलेल्या राष्ट्रपती मुर्मू यांचं 21 तोफांची सलामी देऊन स्वागत करण्यात आलं. भारताच्या राष्ट्रपतींची आफ्रिकेच्या या दोन देशांना दिलेली ही पहिलीच भेट आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांची काल जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी घोषणा केली. महाराष्ट्रानं सर्वोत्कृष्ट राज्यश्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. गुजरात दुसऱ्या तर हरियाणा तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्थानिक स्वराज्य संस्था गटात नवी मुंबई महापालिकेनं प्रथम पुरस्कार तर पाणी वापर संस्थांमध्ये नाशिक जिल्ह्यातल्या कानिफनाथ संस्थेनं द्वितीय क्रमांक पटकावला आहे. जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण विभागातर्फे जलसंरक्षण आणि जलव्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी हे पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कार वितरण येत्या 18 नोव्हेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणार असून प्रशस्तीपत्र, चांदीची ढाल आणि श्रेणीनुसार 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत रोख पारितोषिक असं पुरस्कारांचं स्वरूप आहे. 10 विविध श्रेणींमध्ये संयुक्त विजेत्यांसह एकंदर 46 संस्था आणि व्यक्तींना यावर्षी सन्मानित केलं जाणार आहे. महाराष्ट्रातील नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकांना भागभांडवल म्हणून 827 कोटी रुपये देण्यास काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. भारतीय रिझर्व्ह बँकेनं या बँकांचं पुनर्भांडवलीकरण आणि पुनरुज्जीवन करण्याबाबत शासनाला सांगितल्यानुसार हे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचं तसंच शाश्वत शेती समृद्ध शेतकरी या नवीन घोषवाक्याचं अनावरण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी उपस्थित होते. बोधचिन्ह आणि घोषवाक्य स्पर्धेतल्या विजेत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. G7 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेण्यासाठी केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आज कॅनडातील ओंटारियोला भेट देतील. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांच्या निमंत्रणावरून या बैठकीत सहभागी होण्यासाठी ते कॅनडाला पोहोचले आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं निवेदनाद्वारे दिली आहे. विविध देशांदरम्यान द्विपक्षीय बैठका जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील भागधारकांसोबत भविष्यात कशाप्रकारे काम करता येईल याबाबत चर्चा अपेक्षित आहे. कॅरेबियन बेटांवर अमेरिकेच्या लष्करी कारवायांवर फ्रान्सनं चिंता व्यक्त केली आहे. ही कारवाई हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काल कॅनडामध्ये झालेल्या G7 परराष्ट्र मंत्र्यांच्या शिखर परिषदेत बोलताना फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन नोवेल बॅरोट यांनी ही माहिती दिली. अमेरिकन सैन्याने नुकतीच कॅरेबियन आणि लॅटिन अमेरिकेच्या पॅसिफिक किनाऱ्यावरील जहाजांवर कारवाई केली, ज्यामध्ये किमान 76 लोक ठार झाले आहेत. अंमली पदार्थ असल्याच्या संशयावरून ही कारवाई केल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात काल 66.91% मतदानाची नोंद झाली. या टप्प्यात 1302 उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. बिहार विधानसभेसाठी 243 मतदारसंघांमध्ये 6 आणि 11 नोव्हेंबर अशा 2 टप्प्यांमध्ये मतदान झालं. येत्या 14 तारखेला मतमोजणी होणार आहे. आज लोकसेवा प्रसारण दिवस आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 1947 आजच्या दिवशी आकाशवाणीवरून दिलेल्या ऐतिहासिक भाषणाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. 1947 गांधीजींच्या भाषणानंतर दुसऱ्या दिवशी हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्राने ठळक मथळा देत महात्मा गांधींनी रेडिओला भेट दिल्याची बातमी दिली होती. त्यानंतर बिर्ला हाऊसमध्ये गांधीजींच्या दैनंदिन प्रार्थना सभा ध्वनीलहरींच्या स्वरुपात रेकॉर्ड केल्या जाऊ लागल्या आणि या रेकॉर्डिंग्ज आजही प्रसार भारती अभिलेखागारात जतन केल्या आहेत. ISSF जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कायरो इथं काल झालेल्या पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकाराच्या अंतिम फेरीत ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरनं काल रौप्य पदक पटकावत पहिलं वैयक्तिक जागतिक पदक जिंकलं. एअर पिस्तूल विश्वविजेता सम्राट राणा आणि गतविजेती ईशा सिंग यांनीही 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं. या विजयामुळे भारत पदक तालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. हवामान. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य प्रदेशात तीव्र थंडीची लाट असेल. या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत दक्षिण हरियाणा, छत्तीसगड, दिल्ली, चंदीगड आणि पूर्व राजस्थानमध्येही थंडीची लाट येईल असा अंदाज आहे. पुढील 2 ते 3 दिवसात देशाच्या ईशान्य भागात किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दिल्ली कार स्फोट प्रकरणाचा तपास राष्ट्रीय संस्था करणार. स्फोटाचा कट रचणाऱ्यांना सोडणार नाही, पंतप्रधानांचा इशारा. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र अव्वल आणि ISSF अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय नेमबाजांचा रौप्यवेध. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.